नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो देता. हरवळे पंचायतीच्या वेंचणुके खातीर काल उमेदवारी अर्ज दाखल झाले. 5 विभागां खातीर 20 ऑक्टोबराक वेंचणूक जातली. 1 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर मेरेन सकाळी 10 ते दनपारा 1 मेरेन उमेदवारी अर्ज भरपाची मुजत आसा. 5 विभागांपैकी 2 प्रभाग बायलां खातीर राखीव आसा अशी माहिती राज्य वेंचणूक आयोगाकडल्यान मेळ्ळ्या. हरवळे पंचायतीचो कार्यकाळ 18 ऑगस्ट 2024 सोपिल्ल्यान पंचायतीचेर प्रशासकाची नेमणूक जाल्या. हरवळेच्या 5 विभागांमदी 2091 मतदार आसात. 10 ऑक्टोबराक उमेदवारी अर्जांची छाननी जातली. 11 ऑक्टोबराक दनपारा 2 मेरेन उमेदवारी अर्ज फाटी घेवपाक मेळटले. 20 ऑक्टोबराक मतदान जातले. त्या उपरांत 21 ऑक्टोबराक मतमेजणी जातली. साश्ट म्हालांतल्या ओर्ली पंचायतीच्या प्रभाग 7 आनी केपे म्हालांतल्या मोरपिल्ला पंचायतीच्या प्रभाग 6 खातीर 20 ऑक्टोबराकूच पोटवेंचणूक जातली. ओर्ली आनी मोरपिल्ला वेंचणुके खातीर एकूय उमेदवारी अर्ज दाखल जावंक ना. 5 विभागांपैकी 2 प्रभाग बायलां खातीर राखीव आसात. वास्को शारांतल्या 3 ट्रिस्ट टॅक्सी संघटनांनी काल वास्कोचे आमदार दाजी साळकर हांची भेट घेवन तांचेर जावपी अन्याय पयस करपाची मागणी करून ह्या संबंदीचे निवेदन आमदार साळकर हांकां दिला. दाबोळेचे विमानतळावेली पॅसेंजर विमान सेवा कमी जायत सावन भाडे मेळप कठीण जाला. मुरगाव बंदरान पर्यटकांक घेवन क्रूज बोटी येवपाक लागिल्ल्यान मुरगावातले टॅक्सी धनी वास्कोकारांक पयस दवरून पुराय धंदो आपणाल्या ताब्यात दवरता. रेल्वे स्टेशनाभायर बेकायदेशीरपणान मिनी बसवाले पर्यटकांक घेवन वतात. अशें जावपाक लागिल्ल्यान टॅक्सीचो वेवसाय बंद पडपाची भिरांत उप्राशिल्ल्यान मध्यस्थी करपाची मागणी ट्रिस्ट टॅक्सी धन्यांनी आमदार साळकार हांचे कडेन केले. इतले मजगती हो प्रस्न आपण मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि येरादारी मंत्री मॉवीन गुदिन्हो हांचे मुखार मांडपाचे उतर आमदार दाजी साळकर हांनी टॅक्सी धन्यांक दिला. फाटले 2-3 दिसात दक्षिण गोयात वट्ट 1312 भाडेकरांची तपासणी झाली. हातूंतले 1242 जण भाडेकार जाल्यार 70 जण लोकांच्या घरात काम करपी कामगार आसात अशी माहिती दक्षिण गोयच्या पोलीस अधीक्षक सुनिता सावंत हांणी दिल्या. कोलवा वास्को वेर्णा फोंडा आणि म्हार्दो ह्या 5 पोलीस स्टेशनाच्या मर्यादेत चडांत चड भाड्याक रावपी मेळ्यात. तातूंत फोंडा पोलीस स्टेशनाच्या अधिकार क्षेत्रातल्या सगळ्यात चड 262 भाडेकरांचो आसपाव जाता. ते उपरांत वेर्णा 220, कोलवा 198, वास्को 180 आणि म्हार्दो 127 भाडेकरांची नोंद झाली. हेर पोलीस स्टेशनांच्या आवाठाभितर मेळपी भाडेकार तुवेन उणे आसात. निरोगी जिणे खातीर पर्यावरण नितळ आसपाची गरज आसा. तशेंच गोंय हे पर्यटन थळ आशिल्ल्यान पर्यटकांक आकर्षित करपा खातीर सुविधांसयत नितळसाण म्हत्वाची आसा अशें पंचायत मंत्री मॉवीन गुदिन्हो हांणी सांगले. गुदिन्हो काल खोर्ली म्हापशेच्या सारस्वत एज्युकेशन संस्थेच्या श्रीधर काकुलो वाणिज्य आणि व्यवस्थापन महाविद्यालयात आयोजित स्वच्छताय सेवा मोहिमेच्या समारोप कार्यावळीत उलयताले. गोयात कोयर वेवस्थापन आणि प्रक्रिया करपाची सुविधा आशिल्ल्यान गोय कोयर मुक्त जावप शक्य आसा. पूण त्या खातीर नागरिकांसयत थळाव्या संस्थांनी यत्न करपाक जाय अशें सांगून तांणी चिखली आणि बोगमाळो गाव नितळ आणि हरीत करपा खातीर केल्ल्या यत्नांची माहिती दिली. गुदिन्हो हांणी ग्रामपंचायत वाठारांतल्या कोयराचे योग्य तरेन वेवस्थापन करपा खातीर गटविकास अधिकाऱ्यांनी पंचायत प्रशासनाक सहकार्य करपाचो उलो मारलो. गोय विधानसभेचे उपसभापती आणि म्हापशेचे आमदार जोशुआ डिसोझा हांणी आपल्या उलोवपात लोकांनी आपलो वाठार नितळ आणि कोयरमुक्त दवरपाचो उलो मारलो. यावेळार स्वच्छ भारत नितळ गोय विषयाचेर चर्चासत्र जाले. या कार्यावळीत उत्कृष्ट नितळसाण कामगार उत्कृष्ट पंचायत तशेंच गटविकास अधिकाऱ्यांचो सत्कार जालो. म्हापसा नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉ नूतन दिचोलकर पंचायत उपसंचालक कृष्णकांत पांगम आणि हेर अधिकारी यावेळार हजर आशिल्ले. सुरवेक पंचायत उपसंचालक प्रसिद्ध नाईक हांणी उपस्थितांक येवकार दिलो जाल्यार उपसंचालक फियोना कार्दोज हांणी निमणे उपकार मारले. गोवा कोंकणी अकादमी आणि सृजन संवाद गोवा तशेंच गोवा विद्याप्रसारक मंडळाचे डॉ दादा वैद्य शिक्षण महाविद्यालय फोंडा हांणी जोड पालवान कोंकणी साहित्यकार तशेंच ज्ञानपीठकार रविंद्रबाब केळेकर हांची जल्मशती कार्यावळ आखल्या. हे निमतान 5 ऑक्टोबर विद्यापीठ आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यां खातीर रविंद्रबाब केळेकर हांच्या साहित्याचेर प्रश्न मंजुषा सर्त जीव्हीएम्स डॉ दादा वैद्य शिक्षण महाविद्यालय फोंडा हांगा शेनवारा सकाळी 9:30 सुरू जातली. गोय विद्याप्रसारक मंडळ कार्यकारी समिती अध्यक्ष कृष्णा शेट्टे ह्या सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हणून हाजीर आसतले. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.